Shlokas 826 to 875, the 34th and 35th Stabakams, Prarthana in Harini and Induvadana Vrittams. These two chapters are special prayers to the Mother. They are 1. Sri Ramana Maharishi, who prefers silent communication, should instruct through conversations too. 2. I, that is Nayana, should know the mission of his life and fulfill the same. Note, Nayana's repeated appeal to the Mother here to know the mission of life is on behalf of us also, and it is answered by Bhagavan Ramana through Nayana himself in his teaching that we should inquire the source of our own existence and thereby attain the bliss which is our own inherent nature. 3. The Mother should take care of the welfare of the Bharata Bhumi, that is, the attainment of political independence. A few slokas here are in the form of Ninda Stuti also.
विदित महिमा विश्वाधानात्तनेक विधाद्भुतात् कथित चरित सर्वालोक प्रताप विवर्धनात् प्रकटित गुणः पापध्वान्त प्रसार निरोधनात् प्रदिशतु शिवाहासो भासाम् निधिः कुशलानि मे.
शाम्बलम् बहुविधधता काली मातावतात्पदसेविनम्
जगत् अधिपया सिद्धम् दोग्ध्रयाथवोत रसज्ञया मुनिजननुतम् देवी मन्त्रम् जपेद्यदि मानवः अमृतजलधीभूतः पूतः प्रयोगविशेषवित् सहैव वसुधालोके धारागिरामभिवर्षति.
इमम् अभिमुखीभूता शातोदरी कमलालया घटापूर्णाभ्यर्णम् समित्य निषेवति सविबुधमिदं विश्वं तस्य प्रयाति पुनर्वशम् प्रथितयशसां सिद्धीनां चाप्यमुं भजतेष्टकम्.
विमलधियस्तस्य क्रोधातृकं बुधुतद्युति रिपुजनवधूकण्डा भोगो भवेधुत पाण्डुरः सपदि भुवनव्याप्तं चाप्तैः प्रमाणपुरःसरं भणितमजरं भद्रं ज्योतिः परं हृदि भासते.
वंश वर्षे त्वमीश्वरी रक्षिका अपि असृजति जलं मेघे मोघे त्वमीश्वरी रक्षिका।
भगवति निचौ साक्षात् पुत्रौ बृहस्पति पावकौ गणपति गुहावेतौ वेषान्तरौ व्यवहारतः भरतधरणी खण्डे हेतोः कुतः कृतसम्भवौ कलकलयुते काले देवी व्यथाः कथयद्रुतम्।
स्वीयस्थाने किमत्र समागतो नवदसि कुतः कार्यं तस्मै कुलाचलकन्यके।
परिभणति चेच्छिष्यौ व्योहि महाद्भुतः सङ्गतिर्जननि रमणो योगी शानस्ततो बहुनो फलम् अमिततमया दृष्टे शक्त्या कदा सरणिं नयेत् अपथपतितं धात्रीलोकं तदेव पदाम्बिके।
सवित्रिते किमपि भुवि वा कार्यं कर्तुं नियोजितवत्स्यसि।
व्रजति विलयं स्नेहो दूरप्रवासवशादिति प्रवदति बुधः कश्चित् सत्यम् प्रभाति तदम्बिके। भगवति निजे कुक्षौ जातं दिवो धरणे कथं स्मृतिसरणितो दूरे हाहाकरुषिरुषा यथा।
वचसि च महद्भाग्यं श्लाघ्यं यदीड्यतमे भवत् तदै गलितं मत्तो वित्तत्रयं भवतो भुवि।
कृतमयि मया पापं घोरं सुकर्मसु संगिनं यदहमदयो विघ्नं नृणां मुहुर्मुहुराचरम् अतिकटुफलं तस्यास्नामि श्रुतो नरविग्रहं प्रमथनृपतेर्जायि माये जनन्यवमामि मम।
सन्देहं वा परोक्षकृपावशात् अपि सुरनुते लग्ना कार्यान्तरे किमुतादया।
ಅಧಿಶಿವೆ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ತೇ ಭಣಂತಿ ಮಹರ್ಷಯು ಮನಸಿ ಕರುಣಾನ ನ್ಯೂನ ತೇ ಯಥಾ ಪ್ರಥಿತಾ ಕಥಾಃ ತದಿದಂ ಅಖಿಲಂ ಮಿಥ್ಯಾ ಸ್ಯಾದಿತ್ಯ ಸಾಧ್ಯ ಮುದೀರಿತುಂ ಯತಸಿ ವಿಮುಖಿ ಪುತ್ರೀ ಕಿಂ ವಾ ಭವೇದಿಹ ಕಾರಣಂ.
ತಥಾಪಿ ನ ಪಾರ್ವತಿ ಸ್ಮರಸ ಕೃತಿ ಮಂ ದೀನಂ ಪುತ್ರಂ ತದೇವ ಮಮಾಧಿಕಂ.
ನ ಭವತಿ ಸುಧಾಧಾರಾ ವರ್ಷಾದಯಂ ಮುದಿತಸ್ತನಂ ಮಧುಮತಮುಷಾಂ ವಾಚಾಂ ಸರ್ಗಾನ್ನ ಚಾಪ್ಯಯಮುದ್ಧತಃ ತವ ಪದಯುಗೇ ನಿಷ್ಠಾಲಾಭಾನ್ನ ತೃಪ್ಯತಿ ಚಾಪ್ಯಯಂ ಭಗವತಿ ಚಿರಾತ್ ಸಂದೇಶಂ ತೇ ಸುತಃ ಪ್ರತಿವೀಕ್ಷತೆ.
ಯಥಾ ಪರಿದೃಶ್ಯತೆ ಸ್ಫುಟಮಭಯದೇ ವಕ್ತುಂ ಕಿಂಚಿಚ್ಛ್ರಮಂ ಪಮುರೀಕುರು.
ನ ಮಮ ಪರಮೇ ಮುಕ್ತಾ ವಾಶಾ ನ ವಾ ವಿಭವಾಷ್ಟಕೇ ನ ಚಕಚ ಘಟಾ ಪೂರ್ಣಾಯಾಂ ವಾಮಹೇಶ್ವರಿ ಸಂಪದಿ ನ ಚ ಮಧುಮುಚಾಂ ವಾಚಾಂ ಸರ್ಗೇ ನಿರರ್ಗಲ ವೈಭವಿ ಮುನಿ ಭುವಿ ಕುತೋ ಜಾತಃ ಸೋಹಂ ತದೇವ ಸಮೀರ್ಯತಾಂ.
ಜ್ಞಾನಂ ಸವಿತ್ರಿ ತತಃ ಪರಂ ಮುನಿ ಭುವಿ ಭವೇ ಹೇತುಂ ಜ್ಞಾತುಂ ಮೃಗಾಕ್ಷಿ ಪುರದ್ವಿಷಃ.
ಯತಿ ತವ ಕೃಪಾ ಪುತ್ರೇ ಭಕ್ತೇ ಪದಾಂಬುಜ ವಂದಿನಿ ವ್ರತಶತ ಕೃಷೇ ಶೀರ್ಷಾಂ ಭೋಜಾಮೃತಂ ತ್ವಯಿ ಜುಹ್ವತಿ ಭರತ ಧರಣಿ ಸೇವಾಲೋಲೆ ಭವ ಪ್ರಿಯ ಭಾಮಿನಿ ಸ್ವಯಂ ಉಪದಿಶಾಮುಷ್ಮೈ ಯೋಗ್ಯಂ ವಿಧಾನಮನಾವಿಲಂ. ತನು ಭುವಿ ಮಯಿ ಪ್ರೀತ್ಯಾ ವಾಂಪತ್ರಿಲೋಕ ವಿಧಾಯಿಕೆ ಪದಯುಗರತೇ ವಾತ್ಸಲ್ಯಾದ್ವಾ ಪುರಾರಿ ಪುರಂಧ್ರಿಕೆ स्वविमलयशोगानासक्ते कृपावशतोऽथवा परुषम् अजरे मौनम् त्यक्त्वा स्फुटीकुरु मे गतिम्।
जयतु गणपस्तस्य क्षेमं विधातु मना मुनिः। जयतु रमणस्तस्याचार्यो महर्षिकुलाचलो। जयतु च तयोर्माता पूता महिषविलासिनी।
गणपति मुनीरेषा भाषाविधां हृदयङ्गमा सुखविसुहृदशब्दैः अत्युज्ज्वला हरिणी ततिः। ललितचतुरैर्भावैर्यान्ति सुरूपवनान्तरम्। मदयतु मनः कामारातिर्निशान्तमृगीदृशः।